नमस्कार, मी संदेश नाईक. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जंतर मंतरवरचं आंदोलन आणि देशातली एकंदर परिस्थिती पाहता याचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकैया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10:30 सुरू होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 136 भाग आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, AIR न्यूज वेबसाईट, न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर होईल. स्कॉटलंड इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांगांच्या पुरुष भारोत्तोलन प्रकारात झंडू कुमारनं कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकांचं खातं उघडलं. या स्पर्धेत भारताची मुष्टीयोद्धा लवलीना बोर्गोहेनला महिलांच्या 75 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळाल्यामुळे तिचं कांस्यपदक निश्चित झालं आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.